मी मकरंद नाथाय नमः। आजच्या या गुरुस्तवनांची सुरुवात सद्भक्त आनंद कुलकर्णी यांच्या प्रार्थनाने होईल।
सद्गुरुनाथा स्वरूपानंदा आशीर्वच मजला कृपा कटाक्षे तारुणी नावे दीनाया बला मोक्षदानी तू स्वतंत्र सता भीतीन च मजला अहंकार हा दूर सारुनी शरणागत तुझला मायामय हा जगपसारा खेळ तुझा सारा हात धरुनिया मजला न्यावे आपण पैल तिरा सांभाळिया अज्ञ बालका देऊनी बोध सुधा सोहम हौसी मानस रमुदे वितरित आमोदा शरण येऊनी सारे जन हे तोडित भव पाशा ज्ञान दिव्याचा प्रकाश आतील उजळित दाही दिशा प्रकाश रूपा पूर्णानंदा देऊनिया आशीषा कृतार्थ जीवन सारे झाले पदनत मीशा सामरस्य माधव करितो अंतरी तव ध्याना पूर्ण होवुनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा पूर्ण होवुनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा पूर्ण होवुनी विरुनी जातसे विनटुनी तव चरणा।
आपण सर्वांना एक विनंती आहे की आपले मोबाईल फोन सायलेंट वर ठेवावेत किंवा स्विच ऑफ करावेत। गुरुपौर्णिमेच्या अत्यंत आनंदाच्या आणि पवित्र अशा दिवसांमध्ये आपण सद्गुरूंचं स्तवन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। गुरु हा संत कुळींचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव दुजा पाहता नाही त्रिलोके। संत कुळींचे राजे असलेले, माझ्या प्राणांचा विसावा असलेले माझे प्राणप्रिय स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या खेरीज आपण सर्वांना दुसरे दैवत नाही। त्यांची पूजा करण्याचा, त्यांनी केलेल्या उपदेशाचं, शिकवणीचं स्मरण करण्याचा आजचा पवित्र दिवस। आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, त्यातील काही आपल्याला आठवतात, पण स्वामीजींची भेट, त्यांनी केलेला आपला अंगीकार ही घटना आपल्याला नुसती आठवतच नाही तर त्याच्या स्मरणाने आपण घरीवरून येतो. याचं कारण म्हणजे कुठलीही पात्रता नसताना त्यांनी केवळ प्रेमापोटी आपल्याला जवळ केलं आणि खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवला. आणि ते हा मार्ग दाखवून थांबले नाहीत तर आपलं सर्व जीवन साधक विश्वासाठी पोतेऱ्यासारखं रिजवून या मार्गावरून चालण्याची जिद्द ते आपल्याला देत राहिले. स्वामी चरित्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शुद्ध विचारांचं बीज त्यांनी आपल्या भावविश्वात पेरलं. सद्गुरु कृपा करून जीवन कशा पद्धतीनं जगलं असता धन्य होऊ शकतं याचं नेमकं सुस्पष्ट मार्गदर्शन स्वामीजींनी केलं आणि स्वामी मकरंदनाथ करत आहेत. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. स्वामीजींच्या कार्याची प्रबोधनाची ही सगळ्यात विशेष गोष्ट आहे की त्यांनी आपला आपण शोध घेण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केलं. मला एक प्रसंग आठवतो आहे. एकदा आम्ही स्वामीजींच्या दर्शनासाठी माया अपार्टमेंटला गेलो होतो. स्वामीजींच्या अवतीभोवती खूप साधक दाटीवाटीने बसले होते, तरी देखील स्वामीजी सगळ्यांना आत बसवून घेत होते. स्वामीजींना तरुण साधक साधिका अतिशय आवडत असत. एका साधिकेबरोबर तिचे परगावी राहणारे पण साधना करणारे काका आले होते. स्वामीजींनी त्यांना प्रश्न विचारायला सांगितला. त्यांनी विचारले, मी माझ्या घरीच काही साधना करतो, ग्रंथ वाचतो, पण मला नेमके लक्षात येत नाही की सद्गुरु कृपा म्हणजे काय आणि ती अनुभवण्यासाठी आपण काय केले पाहिजे. स्वामीजींना या प्रश्नामुळे आनंद झाला, तो त्यांच्या चेहऱ्यावर पण दिसत होता. स्वामीजींनी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला, जणू ते स्वामी स्वरूपानंदांचं स्मरण करत होते. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, तुमचं भाग्य आहे की असे प्रश्न तुम्हाला पडत आहेत. साध्या पण प्रेमळ शब्दांनी समोरच्याला आपलंसं करणं हा स्वामीजींचा सहज स्वभाव होता. ते बोलू लागले, सद्गुरु कृपा म्हणजे आपलाच आपल्याला पारखा झालेला आनंद परत मिळवणं. मी देह मनबुद्धी नाही तर मी सच्चित आनंद स्वरूप परमात्मा आहे असं सतत अनुसंधान राहणं. सद्गुरु जो उपदेश करतात तेच तू आहेस याचा साक्षात अनुभव येणं म्हणजे सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपा करतात म्हणजे ज्या आनंदात ते असतात त्या आनंदाचा शिष्याला वाटेकरी करतात. ज्या क्षणी अनुग्रह होतो त्या क्षणी सद्गुरु त्याच्या अंतःकरणात जाऊन बसतात, त्याला महावाक्याचा उपदेश करतात. एवढं बोलून स्वामीजी क्षणभर थांबले, नेत्र मिटलेले, एक दीर्घ श्वास घेऊन शांतपणे परत बोलायला सुरुवात केली. तुम्हाला समजलं ना, खरी गुरुकृपा बोध प्राप्त होणे ही आहे आणि ती सर्वांवर सारखी असते. फक्त कोण कशा पद्धतीने सद्गुरूंना अनुसरतो त्यावर ती अवलंबून असते. म्हणून समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपा कळे त्यासी तो शोधिला आपण असी. शिष्याने आपला स्वतःचा शोध घेतला पाहिजे. स्वतःचा शोध घेणं म्हणजे मी कोण, कुठून आलो, कुठे जाणार याचा विचार करणं. आपली प्रकृती सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध करणं. अमानित्वम, अदंबित्वम या फार पुढच्या गोष्टी झाल्या, पण साधना करायची तर वक्तशीरपणा, नियमितपणा देखील आपल्याकडे नसतो. आज ध्यानाला बसला, उद्या नाही, परवा जेमतेम बसला असं आपलं होत राहतं. परमार्थाला आवश्यक असणारे गुण आपल्यापाशी नाहीत हा दोष नाही, पण ते नाहीत तर ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न न करणं हा मात्र फार मोठा दोष आहे. असा स्वतःचा शोध घ्यायला पाहिजे, नाहीतर सद्गुरूंनी उदंड सांगितलं तरी आपल्याला त्याचा उपयोग नाही. स्वामीजींचे हे शब्द अंतःकरणात घर करून राहिले आहेत. परमार्थातील मोठ्या मोठ्या गोष्टी साध्या सोप्या शब्दात ते समजावून सांगत असत. त्यांचं बोलणं ऐकलं की असं वाटते की ते लॉजिकल आहे हे, आणि हे आपल्यालाही जमेल असा विश्वास ते सहज बोलण्यातून निर्माण करायचे. आजूबाजूच्या साधकांकडे प्रेमळ पण वडीलकीच्या नजरेतून बघायचे आणि म्हणायचे, काय समजलास बच्चा, नीट विचार कर, प्रयत्न कर, तुला नक्की जमेल. प्रचंड आत्मविश्वास यायचा त्यांच्या शब्दामुळे. संसारात राहूनही परमार्थ कसा करावा याचं उत्कृष्ट उदाहरण स्वामीजींनी आणि मातोश्री सरलाताईंनी आपल्या समोर ठेवलं. जी गोष्ट स्वामीजींची तीच स्वामी मकरंदनाथांची, तेच दैवी प्रेम, तीच साधकांच्या कल्याणाची तळमळ. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून सर्वांकरता केंद्रासाठी जीवापाड कष्ट करणं, तीच प्रबोधन शक्ती. स्वामी मकरंदनाथांचे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि अतिशय क्रिस्टल क्लिअर असा परमार्थ सांगण्याची त्यांची वाणी, त्यांचं आपल्या सर्वांवर असलेलं प्रेम यामुळे तरुण पिढी या ठिकाणी आकृष्ट होऊन येथे स्थिर झालेली आपण पाहतो. हे सर्व तरुण साधक केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. अशीच एक युवा साधिका सद्भक्त श्रद्धा रांजणे, ती MSc कम्प्युटर सायन्स झाली आहे. ती आता सद्गुरुचरणी आपले भावपुष्प अर्पण करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु पौर्णिमा म्हणजे सर्व साधकांच्या दृष्टीने ती सुवर्ण पर्वणीच आहे. तो एक सणच आहे आणि हाच खरा आनंद देणारा उत्सव आहे. स्वामीजींकडे येण्याआधी मला नेहमी वाटायचे, आपण चांगलं शिकून आपले एम चांगला जॉब मिळवणे, भरपूर पैसे कमावणे हेच आहे. आणि जर असे झाले नाही तर मी जन्माला येऊन काहीच साध्य केले नाही असे वाटेल. आपले पुढे कसे होणार असे प्रश्न डोक्यात येत असायचे. अशा मनस्थितीत असताना हळूहळू मी माझ्या आईबाबांबरोबर धनकवडी येथील केंद्रात जाऊ लागले. तिथे पहिल्यांदाच गिरीश काकांना दासबोधावरील निरूपण करताना पाहिले. काका परमार्थाविषयी बोलत होते. शुद्ध परमार्थ म्हणजे काय, आपल्या जीवनात सद्गुरूंचे किती अनन्य साधारण महत्व आहे. याविषयी ऐकताना आपलीही वाटचाल याच दिशेने असावी असे वाटत राहिले. गिरीश काका त्यांचे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचा वारंवार उल्लेख करतात. त्यामुळे सहजच स्वामी माधवनाथांविषयी अत्यंत श्रद्धेचा भाव अंतःकरणात वाढायला लागला. स्वामी माधवनाथांना प्रत्यक्ष बघितलं नसले तरी त्यांच्या प्रवचनांच्या सीडीज ऐकाव्याशा वाटतात. मातोश्री सरलाताईंनी स्वामीजींना कशी तोला मोलाची साथ दिली तेही लक्षात आले. धनकवडी केंद्रात गिरीश काका ज्या पद्धतीने स्वामी मकरंदनाथांविषयी भाव व्यक्त करतात ते बघून ऐकून माझ्याही मनात पूजनीय स्वामीजींविषयी आदरभाव श्रद्धा नकळत वाढायला लागली. स्वामीजींना एकदा तरी वैयक्तिक भेटावे असे वाटत होते पण तसा धीर होत नव्हता. तरी पण काकांनी मला दोन गोष्टी सुचवल्या. एक म्हणजे मुख्य केंद्रात येऊन स्वामीजींच्या प्रवचनांचा लाभ घ्यावा आणि त्या प्रवचनांचे चिंतन करावे. त्याप्रमाणे मी साधारणपणे 2006 सालापासून मोठ्या केंद्रात यायला सुरुवात केली. जेव्हा मी प्रथमच स्वामीजींना बघितले तेव्हा मला मनातून एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती येत आहे असे वाटले. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचा माझ्या मनावर फार प्रभाव पडला. इतके दिवस गिरीश काका स्वामीजींकडे ये याविषयी का आग्रही होते या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. आणि मी इथे यायला इतका उशीर का केला असा प्रश्न मनातल्या मनात स्वतःला विचारू लागले. काही साधक स्वामीजींना नमस्कार करत होते. भगिनी वर्गाकडील रांगेत मीही जाऊन उभे राहिले. मी जेव्हा स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा माझ्या अंतःकरणातील भाव उचंबळून आला. माझ्या सकट साऱ्या जगाचा काही क्षण का होईना मला विसर पडला. आणि मग त्या पावन पवित्र अशा चरणांवर मी नतमस्तक झाले. एका वेगळ्याच प्रकारच्या शांतीचा मला प्रत्यय आला. आपले डोके स्वामीजींच्या चरणांवर असेच ठेवावे आणि ही स्थिती अजून काही सेकंद अनुभवावी असे वाटत होते. तेवढ्यात स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणे माझ्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. अशा प्रकारच्या मायेचा प्रेमाचा स्पर्श मी प्रथमच अनुभवत होते. आणि मग असे वाटले की स्वामीजींच्या चरणांवरील मस्तक काढावे आणि मुखकमलाचे दर्शन घ्यावे. मी स्वामीजींच्या मुखाकडे बघू लागले. अतिशय प्रसन्न मुद्रा, चेहऱ्यावर मंद स्मित. माझ्या असे लक्षात आले की स्वामीजीही माझ्याकडे बघत आहेत. माझ्या डोळ्यात त्यांची प्रेमळ दृष्टी स्थिरावली आणि स्वामीजींच्या मुखातून एक उद्गार बाहेर पडला, येत जा अशीच. त्या वाणीचा प्रभाव इतका विलक्षण होता की मी प्रत्येक रविवारी स्वामीजींकडे यायला लागले. स्वामीजींची प्रवचनं ऐकताना एक गोडी वाटू लागली. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी हे विषय माझ्यासाठी नवीन होते. तरी सुद्धा स्वामीजींच्या अमृतमय वाणीने माझ्या मनाला जिंकले होते त्याच दरम्यान मी 12वीची परीक्षा दिलेली होती. पुढील शैक्षणिक जीवनाला जशी सुरुवात होणार होती त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांच्या अभ्यासालाही सुरुवात करावी असे वाटू लागले. कधी कधी असे वाटायचे की स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचाच अभ्यास करावा. मग मी स्वामीजींविषयी चिंतन करायला लागले. मला असे वाटू लागले स्वामीजींकडे असे काय आहे की अल्पावधीतच त्यांनी माझ्या मनाचा अंतःकरणाचा ताबा घ्यावा. एक गोष्ट मात्र खरी की मी स्वामीजींकडे आकर्षित होत गेले. एकीकडे कॉलेजच्या शिक्षणाचा अभ्यास तर दुसरीकडे स्वामीजींची ओढ. बोलता बोलता वर्ष संपून गेले. अधूनमधून मी गिरीश काकांच्या घरी जाऊन परमार्थाविषयी काही असं बोलू लागले. स्वामीजींविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यावे अशी एक जिज्ञासा मला स्वस्थ बसू देईना. आणि अशा प्रकारच्या मानसिक स्थितीत असताना एकदा गिरीश काकांनी स्वामीजींकडून अनुग्रह घेण्याविषयी सुचवले. मी तत्काळ होकार दिला. तेव्हा काका असे म्हणाले की विचार कर, आईबाबांशी बोल, मगच अंतिम काय ते ठरव. मग मी अनुग्रह घेण्याचे ठरवले आणि तसे काकांना सांगितले. मग त्यांनी माझ्या अनुग्रहाविषयी स्वामीजींना विचारले. स्वामीजींनीही तत्काळ संमती दिली आणि 30 जून 2007 साली मला माझ्या सद्गुरूंची प्राप्ती झाली. नाथ संप्रदायासारख्या पवित्र संप्रदायाशी माझे नाते जोडले गेले. अजून ग्रॅज्युएशनही पूर्ण झाले नव्हते पण डिग्री मिळवण्याच्याच आधी खूप काही महत्वाचे मिळवले आहे असे मनोमन वाटू लागले. धनकवडी केंद्रात दासबोधावरील बोलण्याच्या संदर्भात एखादा विषय समजावून सांगताना गिरीश काका ज्या प्रकारे स्वामीजींचे गुणवर्णन करायचे, काही प्रसंग सांगायचे, त्याप्रमाणे आपणही काही स्वामीजींचे गुण ओळखण्याचा प्रयत्न करावा असे वाटू लागले. या विचाराचा मला दुहेरी लाभ झाला. एकतर स्वामीजींची अनेकविध वैशिष्ट्ये, अनेक दैवी गुणांपैकी काही गुण माझ्या लक्षात येऊ लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्पशा प्रमाणात का होईना मी अंतर्मुख होऊ लागले. मला असे जाणवू लागले स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, आत्मज्ञानाची प्रचिती, गीता, ज्ञानेश्वरी, उपनिषदे यांसारख्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास. त्यामुळे स्वामीजींच्या मुखातून बाहेर पडलेली साधी वाक्य सुद्धा खूप काही शिकविणारी असतात. त्यांचे बोलणे अतिशय सहज असले तरी आपल्या आयुष्याला दिशा देत आहेत असेच जाणवायचे. खरंच माझ्या विचारांना, माझ्या जीवनाला दिशा देण्याचे काम स्वामीजींच्या वाणीने केले. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडले असे नाही तर असे कित्येक तरुण असतील कल्पनाच नाही. माझ्याच वयाची किंवा थोडी बहुत 2-3 वर्षांनी मोठी असलेली किंवा 1-2 वर्षांनी लहान असलेली मुले मुली स्वामीजींकडे अशाच ओढीने येत आहेत हे माझ्या लक्षात आले. याच वयातील बाहेरचे मुले मुली कशा प्रकारे वर्तन करतात, बोलतात हे मी पाहत होते आणि इथले सर्व तरुण त्यांच्या तुलनेत फारच वेगळे वाटत होते. सहज मनात असा प्रश्न येतो की आमच्यासारखे तरुण बाहेरच्या प्रलोभांना बळी न पडता का बरं स्वामीजींकडे आकर्षित होतात? घरी आईबाबांचे प्रेम मिळत असताना सुद्धा का बरं एका वेगळ्या ओढीने स्वामीजींकडे, मधुराताईंकडे यावेसे वाटते? कॉलेज, क्लास, अभ्यास यामुळे वेळच मिळत नाही असे बाहेरच्या मित्रमैत्रिणींच्या बोलण्यातून जाणवले. पण इथे येणाऱ्या तरुणांना वेळ कसा मिळतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका शब्दात द्यायची झाल्यास तर स्वामीजींचं प्रेम एवढंच म्हणावेसे वाटते. या प्रश्नांची उत्तरे शोधताना जे जाणवले ते मी नमूद करत आहे. स्वामीजी म्हणजे फार मोठ्या पॉवरचे मॅग्नेट आहेत. स्वामीजी समोरच्या व्यक्तीचे वय काय, शिक्षण काय असा विचार न करता ते सहज समोरच्या व्यक्तीशी एकरूप होऊन जातात, आपल्या प्रेमाने त्याला जिंकतात. स्वामीजीही याच वयाचे होते त्याच्या आधीपासून परमार्थाकडे वळले. परमार्थात साधनेमध्ये खूप मोठी प्रगती त्यांनी साध्य केली. यावरून असे लक्षात येते की परमार्थ, साधना या गोष्टी शिक्षणाच्या आड येत नाहीत. स्वामीजींनी स्वतःच्या जीवनातून आम्हा तरुण मुला मुलींसमोर एक फार मोठा आदर्श निर्माण केला. आमचे प्रश्न, आमची मानसिकता ओळखून स्वामीजी आमच्याशी बोलतात. परमार्थाबरोबर आमच्या एकूणच जीवनाचा विचार ते करतात. स्वामीजी परमार्थाचे महत्व तर सांगतातच पण शिक्षणाकडे, अभ्यासाकडे, वैयक्तिक वागण्याकडेही लक्ष द्यावे असे आग्रही प्रतिपादन करतात. त्यांच्या बोलण्यात जसे प्रेम असते, ज्ञान असते, तसेच विज्ञान, करुणा या गोष्टीही असतात. तर्कशुद्ध पद्धतीने परमार्थाचे महत्व पटवून देण्याचे त्यांचे कौशल्य आणि याला वैयक्तिक जीवनाची असलेली जोड याविषयी माझे शब्द अपुरे पडत आहेत. ध्यानामुळे बुद्धी कुशाग्र होते हे स्वामीजींकडे बघूनच पटते. स्वामीजींची स्मरणशक्ती इतकी तीक्ष्ण तीव्र कशी? कोणताही पूर्वी घडलेला प्रसंग तो पुन्हा कसे काय बरे नमूद करू शकतात? हा विषय म्हणजे पीएचडीच्या अभ्यासाला जसे वेगवेगळे विषय असतात तसा हा एक विषय आहे. त्यामुळे याविषयी मी काही बोलू शकत नाही. स्वामीजींची त्यांच्या सद्गुरूंवरची श्रद्धा निष्ठा बघितली की मन थक्क होते. एखाद्या शिष्याचे आपल्या सद्गुरूंसमोर शरणागत भावाने किती समर्पण असू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामीजी. स्वामीजी म्हणजे त्याग, स्वामीजी म्हणजे सेवा. हे मी का म्हणते कारण सद्गुरूंनी सांगितलेली साधना करता यावी, सद्गुरूंच्या कार्यासाठी वेळ देता यावा म्हणून लौकिक जीवनात स्वामीजींनी कोणतीच महत्वाकांक्षा ठेवली नाही. आपल्या सद्गुरूंना ध्यान आवडते म्हणून स्वामीजींनी खूप ध्यान साधना केली. आपल्या सद्गुरूंना भगवंताचे नाम घेतल्याने परमसंतोष होतो म्हणून स्वामीजींनी खूप नामसाधना केली. सेवेच्या अंगाने सद्गुरूंच्या कार्यात सहभागी होणारे सद्गुरूंना विशेष प्रिय असते. सद्गुरूंची सेवा कशी करावी याचा वस्तुपाठ म्हणजे स्वामीजी. या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी स्वामीजींनी युवावस्थेतच साध्य केल्या म्हणून युवा स्वामीजींकडे आकर्षित होतात. युवा अवस्थेत भक्कम आधाराची गरज असते, स्वामीजींमुळे ही गरज पूर्ण होते म्हणून युवक साधक स्वामीजींकडे आकर्षित होतात. मी आणि सद्भक्त केदार वझे एका क्लासमध्ये शिकण्यासाठी काही काळ बरोबर होतो, त्यामुळे पूजनीय मधुराताईंची ओळख केदारची आई म्हणूनच पहिल्यांदा झाली. तेव्हापासूनच पूजनीय मधुराताईंचे वेगळेपण लक्षात आले होते. आम्ही मुले मुली स्वामीजींकडे आकर्षित होतो याचे अजून एक कारण म्हणजे मधुरा मावशी. आम्हा सर्व मुला मुलींवर त्या आईच्या ममतेने प्रेम करतात. तसेच पूजनीय स्वामीजीं प्रत्यर्थ त्याची सेवा करतात त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात एक विशेष स्थान आहे. स्वामीजी आणि मधुराताई जे प्रेम साऱ्या साधक विषयावर करत आहेत त्याचा काही अंश तरी प्रेम या दोघांवर मला करता यावे आणि स्वामीजींची मधुराताईंची खूप सेवा या देहाकडून घडावी ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
खरंच श्रद्धाचे जसे भाव आहेत तसेच काहीसे भाव आपल्या सर्वांचे देखील आहेत. स्वामीजींची सेवा आपल्याकडून घडो आणि त्यांना अपेक्षित अशी साधना आपल्याकडून होवो. स्वामी मकरनाथ त्यांच्या प्रवचनातून सहजच आपल्याला साधनेची प्रेरणा देतात. काही वार सकाळच्या प्रवचनात स्वामीजी ज्या पद्धतीने नवविधा भक्ती आपल्याला समजावून सांगतात ते ऐकून साधना करण्याची नवीन उमेद निर्माण होते. स्थितप्रज्ञ स्वामीजींकडून स्थितप्रज्ञाची लक्षणे, जीवनमुक्ताकडून जीवनमुक्ताची लक्षणे ऐकताना मन अत्यंत अंतर्मुख होऊन जाते, साधनेची ओढ लागते. आपण कुठे आहोत आणि स्वामीजी आपल्याला कुठपर्यंत नेऊ पाहत आहेत हे चित्र डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहतं आणि वेळ थोडा जरी असला तरी स्वामीजी बरोबर असल्यामुळे आपण आनंदाने चार पावलं त्या दिशेने टाकू शकतो असा अंतःकरणात विश्वास निर्माण होतो. कधी कधी मला माझेच खूप आश्चर्य वाटते. गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं वाचन अभ्यास करण्याची योग्यता माझ्याकडे नाही असं मला वाटायचं, पण स्वामीजींकडून श्रवण करून आता या ग्रंथांची गोडी मला वाटते. रविवार सकाळच्या प्रवचनानंतर आम्ही घरी भारावल्यासारखं त्या प्रवचनांवर चर्चा करतो, साधनेच्या स्वामीजींनी सांगितलेल्या युक्त्यांची उजळणी करतो आणि साधनेचा निश्चय करतो. स्वामीजींनी अशी घरं जोडपी बदलून टाकली आहेत. हे सर्व सामर्थ्य त्यांच्या साधनेचं त्यातून निर्माण झालेल्या दैवी प्रेमाचं आहे. आईला जसं तिचं मूल आपण धडपडत चालण्याचा प्रयत्न करताना बघून जसा आनंद होतो ना तसाच आनंद स्वामीजींना आपली ही धडपडत चाललेली साधना पाहून होत असणार असं मला भाबडेपणाने वाटतं. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्ने करून. आजचा हा दिवस त्या परम प्रेममय स्वामीजींच्या प्रति विनम्र भावाने परत परत नतमस्तक होण्याचा आहे, साधनेचा निश्चय करण्याचा आहे, स्वतःवर निरनिराळे प्रयोग करण्याचा संकल्प करण्याचा आहे. जितका आपण स्वतःचा शोध घेऊ तितकी सद्गुरूंची कृपा आपल्याला अनुभवता येईल. हेच विचार स्वामीजींनी साधक विश्वात खोल रुजवले आणि म्हणूनच स्वामीजींच्या प्रेमाचा शिकवणुकीचा मागोवा घेत स्वतःचं जीवन स्वामीमय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांकडून आपण गुरुस्तवन ऐकतो आहोत. आपल्या सद्गुरूंविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आपल्या सद्गुरूंचं स्तवन करायला भाषेची सीमा राहत नाही. मूळचे विशाखापट्टणमचे असणारे सद्भक्त गोपी हे मित्राला भेटायला म्हणून पुण्यात 2-4 तासांसाठी आले आणि पुणेकर होऊन गेले. ते आता आपले भाव प्रकट करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरु पूर्णिमा के इस पवित्र पर्व काल में नाथ संप्रदाय के सारे सद्गुरु को मेरा साष्टांग दंडवत प्रणाम. सद्गुरु और शिष्य का एक अनमोल, अद्भुत और पवित्र नाता है. जब से सद्गुरु शिष्य को अपना लेते हैं, उसी समय से लेकर शिष्य का सही अर्थ में पर्व काल शुरू हो जाता है. शिष्य का जीवन सार्थक होने तक के सफर में सद्गुरु अत्यधिक कष्ट लेते हैं. इस कारण शिष्य का मन सद्गुरु के प्रति सदैव ऋणी होने की भावना से भर जाता है. ऐसा ऋण जिसे कभी और किसी भी प्रकार से चुकाया ना जा सके. पर गुरु पूर्णिमा के महापर्व में शिष्य का यह भावना उत्कटता की परिसीमा तक पहुंचता है और वह स्वाभाविक रूप से प्रकट करने का प्रयास करने लगता है. संत श्रेष्ठ श्री व्यास महाराज के समय से अखंडित रूप से चली आ रही यह गुरु पूर्णिमा उत्सव में आज मुझे मेरे प्राणप्रिय स्वामी जी के बारे में कुछ कहने का अवसर मिला है, यह मेरा परम भाग्य समझता हूँ. स्वामी जी, आपके बारे में कहने के लिए मैं बहुत उत्सुक हूँ और उत्साहित हूँ, पर व्यक्त करने के लिए मेरे पास शब्दों की कमी है. संत कबीरदास जी कहते हैं, गुरु की महिमा अमिट है, करी न सके श्रुति शेष. जहाँ सारे वेद और शेष नाग जैसे श्री विष्णु के तत्पर सेवक सद्गुरु की महिमा का गुणगान नहीं कर सके, वहां मुझ जैसे तुच्छ को अपने स्वामी जी के बारे में थोड़ा सा भी बोलने की क्या बात. पर जो कुछ भी मुझसे कहा जा रहा हो उसके पीछे स्वामी जी आपकी ही शक्ति है, ऐसा मेरा अटल विश्वास है. स्वामी जी, आपको सब कुछ पता है, आप सर्वज्ञ हैं. एक बार जब मैं और सुशीला आपके घर आए तब आपने कहा था कि अपनी भाषा चाहे अलग हो पर अपने संबंध इसी जन्म का नहीं परंतु कई जन्मों का है और आगे भी रहेगा. इससे वह बात समझ में आई कि आपकी ही इच्छा से आज हम आपके चरणों के आश्रम में हैं. पर स्वामी जी, जिस घटनाक्रम से मैं यहाँ पर आया वह मेरे लिए आज भी बेहद आश्चर्यजनक और अविस्मरणीय है. वर्ष 1995 के मई महीने में पढ़ाई समाप्त करके मुंबई से मेरे होम टाउन विशाखापट्टनम जा रहा था. मुंबई से छूटने के काफी समय बाद अचानक मन में आया कि जाते जाते पुणे में मेरे मित्र नवीन सिंह से मिलकर जाऊं. मैं पुणे पहली बार आ रहा था और वह भी बिना किसी नियोजन के. सोचा 2-3 घंटे में यहाँ बिताकर चला जाऊंगा, पर जैसे कोई जादू की छड़ी मुझ पर चली हो कि क्या मैं कायम स्वरूप से पुणेकर हो गया. ऐसा होने का एक ही कारण है, स्वामी माधवनाथ जी के सानिध्य में बीता हुआ 15-20 मिनट का समय. माया अपार्टमेंट्स में शेष शयन श्री विष्णु की तरह वे पलंग पर लेटे हुए थे. उनके आसपास की जगह साधक समूह से खचाखच भरा हुआ था. उनके बुलाने पर उनके चरणों पर मस्तक रखकर प्रणाम किया. तब तक का जो मेरा मन मेरा स्वयं था वह छूट गया और मैं रोने लगा. उन्होंने मुझे अपने करीब बुलाया और जोर से अपनी छाती से लगाकर मेरे पीठ को थपथपाया. मेरे बारे में कुछ पूछताछ की और आशीर्वाद देते हुए कहा, जीवन आनंद से जीने वाली बात है, सब ठीक हो जाएगा, केंद्र में आते रहना. इस घटना के बाद पुणे में स्थिर होकर भी कई वर्षों तक मैं केंद्र में नहीं आया. वर्ष 2001 में स्वामी जी एक दिन आप नवीन के घर आए. तब नवीन ने कहा, स्वामी जी यह मेरा मित्र गोपी है, यहीं पर मुझे आपका प्रथम दर्शन हुआ. लगभग एक साल बाद आप सुधीर दादा के घर आए. नवीन ने आपको फिर से मेरा परिचय देते हुए कहा, स्वामी जी यह मेरा मित्र गोपी है. इतने में आपने कहा, हाँ हाँ पता है गोपी, तुम कैसे हो? इस पर मैं आश्चर्यचकित रह गया. इसके बाद वर्ष 2004 में एसपी कॉलेज में केंद्र के वर्धापन दिन कार्यक्रम में आया. कार्यक्रम संपन्न होने के बाद आपको नमस्कार करते समय खुद मेरा परिचय देते हुए कहा, स्वामी जी मैं नवीन का। इतने में आपने कहा बस क्या। इस पूरे घटनाक्रम में मैं अचंभित था इस बात से कि आपने मुझ जैसे नाचीज को आपके स्मरण में रखा। उस दिन के बाद मैं नियमित रूप से केंद्र में आने लगा। उसी वर्ष में आपने मुझ पर बड़ी कृपा करके अनुग्रह दिया और आपके इस विशाल परिवार में स्वीकारा। अनुग्रह देना यानी आपने मुझे एक नया जन्म ही दिया और इस नाते स्वामी जी आप मेरी माता हैं। जिस प्रकार एक माता अपने बच्चे पर हर पल ध्यान रखती है और उसकी छोटी छोटी इच्छाओं को पूरा करके उसे संतुष्ट देखना चाहती है, ठीक उसी प्रकार की भावना स्वामी जी आप हम सब पर रखते हैं। वर्ष 2007 में मैंने एक नई गाड़ी लिया और आपको दिखाने आध्यात्म मंगलधाम ले आया। जब आप केंद्र में आए तब मैंने आपको यह बात बताई। आपने कहा कि केंद्र के बाद आप गाड़ी देखने जरूर आएंगे। केंद्र समाप्त होने के बाद आप साधकों को नमस्कार स्वीकार कर रहे थे। इसी बीच मैं गाड़ी केंद्र के गेट तक लाने गया। कुछ समय बाद जब मैं मुख्य हॉल में आया तो देखा कि आप वहां पर नहीं थे। एक साधक से पूछा तो वे बताया कि एक अत्यावश्यक मीटिंग के लिए आप आत्मप्रकाश हॉल में गए। उन्होंने कहा कि यह मीटिंग कितने समय तक चलेगी इसका कुछ अंदाजा नहीं है। मैंने थोड़ी देर तक प्रतीक्षा किया। मेरी वजह से आपको और देर न हो यह सोचकर निकलने के लिए मुख्य हॉल के दरवाजे तक पहुंचा। इतने में देखा कि आप आत्मप्रकाश हॉल की सीढ़ी से लिटरली दौड़ते हुए आ रहे थे। आपने कहा गोपी मुझे अचानक एक मीटिंग में जाना पड़ा और इतने में तुम्हारी बात रह गई। तुम्हें काफी देर तक रुकना पड़ा ना। चलो चलो गाड़ी देखने चलते हैं। मैं अवाक रह गया। क्षण का भी विलंब न करते हुए स्वामी जी आप एक बार मुझे और दूसरी बार सुशीला को गाड़ी में लेकर दोहरा आशीर्वाद दिया और ढेर सारा प्रसन्नता दिया। इसके बाद आप वापस उस मीटिंग के लिए चले गए। हाल ही में कुछ साधकों के साथ मिलकर स्थितपद जी के लक्षणों पर थोड़ा सा चिंतन और अभ्यास करने का प्रयत्न कर रहा था। इस संदर्भ में अर्जुन भगवान श्री कृष्ण से प्रश्न करते हैं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशवा स्थितदीह किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम। स्थितप्रज्ञ महापुरुष के लक्षण क्या है, वे किस प्रकार बोलते हैं, किस प्रकार चलते हैं, किस प्रकार बैठते हैं। अर्जुन ने जब यह प्रश्न किया तब भगवान श्री कृष्ण ने उत्तर में सविस्तर रूप से एक प्राप्त पुरुष के सारे लक्षण बताए। पर इस श्लोक के दूसरे चरण के उत्तर में यही बात समझ में आई कि इन सारे लक्षणों और असंख्य गुणों से मंडित महापुरुष बैठते कैसे हैं, तो मेरे स्वामी जी बैठते हैं वैसे। किस प्रकार चलते हैं, जिस प्रकार मेरे स्वामी जी चलते हैं वैसे। किस प्रकार बोलते हैं, जिस प्रकार मेरे स्वामी जी बोलते हैं वैसे। स्वामी जी आपका बोलना यानी हर शब्द में प्रेम है, हर शब्द में समता है, हर शब्द में आशीर्वाद है, हर शब्द में साधकों का हित है, हर शब्द हमें धीर प्रदान करता है, हर शब्द में मन को शांत करने की शक्ति है, हर शब्द सुनने के लिए अति मधुर है, हर शब्द में उत्साह है, प्रेरणा है, आपके हर शब्द सुनने के लिए मन आतुर रहता है। आपके किसी भी गुण के बारे में कितना भी विचार करूं उतना ही कम है। स्वामी जी आप हमें हर तरह से संभाल रहे हैं, चाहे वह प्रत्यक्ष रूप से हो, विविध साधनाओं के रूप में हो, वैचारिक रूप से हो, या फिर सब ग्रंथों के रूप में। आपके ग्रंथ हमारे लिए खजाने की भंडार है। परमार्थ पथ पे सावधानता, अनुसंधान, उपदेश, प्रगति, साधना, युक्तियां, शंका निवारण इत्यादि जैसे विभिन्न पहलुओं पर हमें प्रबोधन करता हुआ, ध्येय की ओर चलने के लिए प्रेरित करता हुआ एक से एक ग्रंथ इस खजाने के अनमोल रत्न है। इस प्रकार के कई रत्नों के संगम से उत्पन्न हुआ राजरत्न यानी हाल ही में प्रकाशित किया गया आपका चरित्र ग्रंथ दीपे दीपुलाविला है। स्वामी जी यह ग्रंथ हमारे लिए अप्लाइड गीता ज्ञानेश्वरी है। इस ग्रंथ का हर पन्ना हर प्रसंग परमार्थ के पथ पर हमें दिशा दर्शाने वाले दीप स्तंभ है। स्वामी जी आपके प्रति हम पर कृतज्ञता का हिमालय है और समय के साथ यह भावना बढ़ती ही जा रही है। इसे अल्प रूप में ही सही पर व्यक्त करने की मेरी असमर्थता को बताने के लिए संत कबीर दास जी के इस दोहे का सहारा लेना चाहूंगा। सब धरती कागज करूं लेखनी सब बन राय, सात समुन्द्र की मसी करूं गुरु गुण लिखा न जाए। वे कहते हैं सदगुरु की महिमा अगाध और अपार है, इतना कि अगर सारी सृष्टि को लिखने के विविध साधन बना दिया जाए तो भी उनके अंश मात्र महिमा लिखने के लिए यह कम ही पड़ेंगे। मातोश्री मधुराताई आपके बारे में क्या कहना, आप तो गुरु की खान है। आज इनमें से एक का उल्लेख करने का प्रयास करना चाहूंगा, वह है आपकी सादा सहज व्यक्तिमत्व। इस पर मुझे एक प्रसंग याद आया। एसपी कॉलेज में इस वर्ष के वर्धापन दिन उत्सव की पूर्व तैयारी चल रही थी। कुछ साधकों के साथ मैं कुर्सियां साफ करने की सेवा कर रहा था। थोड़े समय बाद देखा कि हमारे साथ आप भी इस सेवा में शामिल हो गई। वह भी इतनी सहजता से कि हमसे कईयों को आपके आने की पता भी नहीं चला। स्वामी जी, जिस परम सुख प्राप्त करने की इच्छा से हम आपके शरण में आए हैं, उसके लिए आप बेहद कष्ट ले रहे हैं। छप्पर फाड़ कर देना, इस मुहावरे का सही अर्थ मुझे आपके सानिध्य में आने के बाद ही समझ में आ रहा है। आपकी कृपा वर्षा हम पर सतत बरस रही है। ध्येय के मार्ग पर अविचलित चलने के लिए आवश्यक साधन उपाय हमें आप भर भर के दे रहे हैं। बस देर है तो हमारे संवेग की, हमारे प्रयत्नों की, जोर की। हम इस बात को जानते हैं कि इस दिशा में साधक प्रगति करे तो आपको बेहद प्रसन्नता होती है, और ऐसा ही होने के लिए दिन प्रतिदिन आपकी अपेक्षित गति से हमारे कदम बढ़ते रहें, यही आज के इस शुभ अवसर पर आपके चरणों में मेरी विनति है। हरि ओम तत्सत।
समर्थ एके ठिकाणी म्हणतात, सद्गुरु भजन तोची वेदांत, सद्गुरु भजन तोची सिद्धांत, सद्गुरु भजन तोची धादांत सप्रचित आता। शिष्याचं खऱ्या अर्थाने कल्याण सद्गुरु भजनात असतं। म्हणूनच सच्चिच्यानी सद्गुरूंचं भजन कसं करावं याचं उत्तम भावचित्र स्वामी मकरनाथांनी एका गोड अभंगात शब्दबद्ध केलं आहे। तो अभंग आता आपण सद्भक्त हर्षवर्धन जोशी याच्याकडून ऐकू।
गुरु सी भजावे रज कण हो बुनी जावे, गुरु सी भजावे रज कण हो बुनी जावे, रूप साजी रे नितांत सुंदर, रूप साजी रे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टि सुधाकर, वर्षावतन हवे रजकण हो बुनी जावे, गुरु सी भजावे रजकण हो बुनी जावे, निज हृदयी चाल प्रेम मंदिरी, स्मृति रव गुंजन होत अंतरी, पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे, रजकण हो गुंजावे गुरु सी भजावे रजकण हो गुंजावे, स्थिति गति मती तुझा कृपेने, स्थिति गति मती तुझा कृपेने, गंधित हो बुनी समरसतेने, व्यापुनी जीवन तुझा चिंतने, अविरत मार्ग क्रमावे रज कण हो गुंजावे गुरु सी भजावे रज कण हो गुंजावे परम दयेची अमित साठवण घडो सर्वथा अणुरेणूतून घेतावे चुनी तेजाचे कण जीवन उजळून जावे रज कण हो गुंजावे गुरु सी भजावे रज कण हो गुंजावे तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रज कण हो गुनी गावे गुरु सी भजावे रज कण हो गुनी गावे गुरु सी भजावे रज कण हो गुनी गावे
मी मगाशी म्हणलं तसं स्वामीजींनी अख्खी कुटुंबाच्या कुटुंब परमार्थ मार्गावर रुजवली. त्यातीलच एक असं कुटुंब आपण सर्वांना माहिती आहे ते म्हणजे शेठ सरांचं. शेठ सर हे 1983 पासून केंद्रात येऊ लागले. फक्त एका सोमवारीच मी केंद्रात येईन या कबुलीवर ते प्रथम आले आणि येतच राहिले. स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित आणि स्वामी मकरनाथ यांच्या नेतृत्वाखाली केंद्राचे कार्य ते उत्साहाने आणि जबाबदारीने करत असतात. स्वामीजींना अभिप्रेत असं पारमार्थिक जीवन जगणं व लौकिक जीवनातही मागे न राहणं हे शेठ सरांनी प्राप्त केले आहे. सप महाविद्यालयाचे प्राचार्यपद ते भूषवत आहेत. ते आता सद्गुरुचरणी आपले भाव अर्पण करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. एकोणीसशे त्र्याऐंशी ते 2013 30 वर्षाचा कालखंड या सद्गुरु स्तवनाच्या निमित्ताने थोडं मागे वळून पाहिलं. तर कोण होतो आपण, काय आपली योग्यता होती, पण त्यांनी आपलं म्हटलं. त्या आपल्या म्हणण्याने सगळं जीवन बदलून गेलं. बीएससी एमएससी होतो केंद्राचे कार्यक्रम असायचे तेव्हा कांचनच्या आग्रहा खातर जायचो. कांचन सुमित्रा या सगळ्या नित्य येत असत. त्यांचा आग्रह असे की तू ये, तुझ्या बरोबरीची खूप मुलं केंद्रात येत आहेत. मी म्हणायचो एवढ्यात काय करायचंय, अजून वेळ आहे. असं करत करत एक दिवस 83 ची दिवाळी मला कायम स्मरणामध्ये आहे. भाऊबीजेला पंकज दादा घरी येत असत. भाऊबीज औक्षण झालं. कांचन म्हणाली याला केंद्रात आण, हीच माझी भाऊबीज. असं मागणं या विषयामध्ये कोण कोणाकडे मागेल. सोमवाराला पंकज दादा घरी आले, म्हणले येणार आहेस ना. त्यानंतर काही कारणांनी बडोद्याला मित्राकडे मी गेलो. 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधींचं असॅसिनेशन झालं, त्यामुळे मी लगेचच परत आलो. रात्र आयत्या वेळेला निघाल्यामुळे रिझर्वेशन नाही गाडीत, तसंच तात्काळच पुण्यात आलो. आवरून थोडं खाऊन झोपलो. ठरल्याप्रमाणे पंकज दादा हजर. मी झोपलो तर मला उठवलं, म्हणले येतोयस ना. वहिनी म्हणाल्या अहो ते रात्रभर प्रवास करून आलेत. त्याचा म्हणले बग, याचा बग म्हणणं असं काही होतं की मी येतो म्हणलं, तोंड धुतलं आणि केंद्रामध्ये आलो. साधारण 5 वाजलेले होते आणि डोळे मिटून तिथे सगळेच बसलेले होते, ज्यामुळे मी स्वाभाविकपणे पंकजांनी आणि पुढेच बसायची एका अर्थाने आज्ञा केली, म्हणजे बस. डोळे मिटले आणि मनामध्ये विचार होते, मी आहे तरी कोण, मी आलो कुठून, मी जाणार कुठे, जन्म झाला म्हणजे काय झालं, केव्हा तरी देह पडणार म्हणजे काय होणार, मग हे मधलं जीवन जे आहे ते अशाच पद्धतीने का जगावं, असे अनेक प्रश्न मनामध्ये रुंजी घालत होते. कारण कॉलेजच्या पिरियडमध्ये जी आई वगैरे घरामधली मंडळी गीता ज्ञानेश्वरी याचा काही एक संस्कार मनामध्ये होतच होता. त्याचबरोबर बाहेर पिक्चर पाहणं हाही एक कार्यक्रम होता. त्यावेळेला गाईड वगैरे सारखा सिनेमा पाहिलेला होता, त्याच्यात ते फिलॉसॉफिकल खूप गोष्टी आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी समोर होत्या आणि त्या दिवशी शुद्ध ज्ञान निरूपण याच्यावरच 5-6 जो दासबोधातला समास आहे त्याच्यावर स्वामींचं प्रवचन चाललेली होती. मी कोण ऐसा आहे तर धरुणी पाहता देहात इथं अवलोकिता नेमस्त स्वरूपाची होई. 15-20 मिनिटांमध्ये माझ्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या क्षणात स्वामीजींनी संपवल्या. संपूर्ण प्रवचन मी त्या प्रश्न पूर्ण निष्प्रश्न होऊन गेलो. मग तो एक छंद लागला चिंतन. सोमवारच्या प्रवचनात त्याची उत्तर. मग कांचनचा आग्रह की आता बुधवारच्या प्रवचनाला ये. त्यावेळेला बुधवार आणि शुक्रवार असे स्वामींचे प्रवचन असायचे. तिथे 14वा अध्याय चालू होता. तिथे ज्ञानाचा विषय आणि स्वामी ज्या पद्धतीने प्रवचन त्यावेळेला कराय सांगत असत, जो एक तो फ्लो होता त्या फ्लो मध्ये सुस्नात होण्यात एक मजाच होती. त्यामुळे सगळी 83 मी फॅकल्टी म्हणून एसपी कॉलेजमध्ये रुजू झालो आणि सगळं रुटीन माझं जे होतं ते असं काही ऍडजस्ट झालेलं होतं की सकाळी 1.5 तासाचं ध्यान, दुपारी 12 वाजता केंद्रात जायचं माझ्या अपार्टमेंटला, 12 ते 1.5 बैठक. मी 2:30 लेक्चर मुद्दाहून मागून घ्यायचो, मधली लेक्चर मला ऑफ मिळायची. 2:30 वाजता लेक्चर घ्यायचं, संध्याकाळी 6 वाजता केंद्रात जायचं, आधी 1 तासभर व्यायाम राऊंड वगैरे करून 6 ते 7:30 ध्यान, मग स्वामींचं प्रवचन आणि बुधवारी अजून एक इफेक्ट असायचा रात्री प्रवचन. या सगळ्या याच्यामध्ये मी स्वामींच्या नेबरहुड मध्येच जणू काही राहत होतो, बाकीचं विश्व विसरलो होतो. एकेकाळी रविवार म्हणलं की मॅटिनी न सोडणारा मी, आईला तीच चिंता वाटत होती की असं कसं होणार. संध्याकाळी एसपीच्या कट्ट्यावर आम्ही बसायचो, सगळे क्रिकेटचा ग्रुप होता त्यांच्याबरोबर इकडे तिकडे काय मत जरा चक्कर मारू द्या असं इतका वेळ म्हणजे आपल्याजवळ किती वेळ असतो याचं जाणीव मला मी केंद्रामध्ये आल्यानंतर झाली. रविवारी दुपारी सत्संग, रविवारचा दिवस तर म्हणजे विलक्षण असाय, सकाळी ध्यान, त्याच्यानंतर निरोप स्वामींचं प्रवचन, 10:30 सत्संग सत्यसाई निलयमध्ये, संध्याकाळी एकतर प्रवचन किंवा पाद्यपूजा, असा संपूर्ण तो कालखंड एक अलौकिक काहीतरी देऊन गेला. 83 डिसेंबरमध्ये स्वामीजींनी अनुग्रहित केलं. बागेश्वर निवासमध्ये आम्ही 6 साधक त्यावेळेला आलेलो होतो आणि त्यावेळेला स्वामीजींनी अनुग्रह दिला. त्यानंतर ध्यानाची जी काही एक विशेष गोडी त्यांनी लावून दिली आणि ह्या त्यांच्या अवतीभोवती असल्यामुळे आणि केंद्रातल्या आपल्या साधकांच्या सान्निध्यामध्ये असल्यामुळे बाहेरचं विश्व हे जवळजवळ विसरल्यासारखंच झालं होतं. मी आउटवर्ड जाणारी सगळी दृष्टी होती ती एक गणित आणि केंद्र, याच्याशिवाय दुसरं विश्वच त्या काळामध्ये राहिलेलं नव्हतं. या सगळ्या प्रवासामध्ये केंद्रामध्ये केंद्राचे कार्यक्रम, त्या कार्यक्रमांमधली इन्व्हॉल्वमेंट आणि तिथे युक्ती अशी असायची की आले आपण एखादी गोष्ट सुचवली हा करून बघ, मग केंद्रात असे असे ते लोड आहेत ते असे ठेवावेत, आम्ही म्हणायचे हो ठीक आहे करून बघूया. आपल्या वाटेचं आपल्याला खूप काही येत आहे पण स्वामीजी त्या केंद्राच्या कार्यक्रम कामामध्ये पूर्णपणाने आपण कसं इन्व्हॉल्व्ह होऊ हे बारकाईने बघत असत आणि साधनेची जी काही गोडी त्यांनी लावली त्या ती लागत लागत मग बाकी विश्वामधनं हळूहळू बाजूला होत मी पूर्णपणे या आपल्या केंद्राच्या कामामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो. पुढे एक एक जबाबदाऱ्या येत गेल्या. स्वामीजींचं जे सांगणं असायचं मी कॉलेजमध्ये जिमखाना कमिटी वगैरे असं मी काही काही इन्व्हॉल्व्ह होत होतो. एक दिवस प्राचार्यांनी विचारलं की अशी अशी एक जबाबदारी तुला घ्यायची आहे जिमखाना प्रमुख म्हणून, तर मी म्हणलं हो सांगतो. मग मी स्वामी मोठ्या स्वामीजींना विचारलं माझ्या अपार्टमेंटमध्ये की असं असं प्राचार्यांनी विचारलंय हो घ्यायची म्हणले, साधकांनी जबाबदारी घ्यायची. साधकांनी केवळ साधना करत राहायचं नाही, त्या साधनेबरोबर आपण काय साधनेमध्ये मिळवलेलं आहे ते आपल्याला व्यवहारामध्येही दाखवता यायला पाहिजे अशा पद्धतीने ती जबाबदारी घेतली. जे ज्या गोष्टी स्वामींच्या बाबतीत होत्या त्याच गोष्टी पुढे स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीमध्ये. आमचं घर ज्या वेळेला बांधायला तिथे काढलेलं होतं तत्पूर्वी एक असा काही विचित्र प्रसंग आमच्या इथे घडला. चुलत भाऊ आणि आम्ही आमची एकत्रित प्रॉपर्टी होती, त्याच्यामध्ये चुलत भावानी काही अडथळे निर्माण केले, मग आम्हालाही काही व्यवस्था बांधकाम वेगळं करून घेणं आवश्यक होतं. आता हे बांधकाम करायला एवढे पैसे तर नाहीत, मग काय करायचं? तर मग आमच्या ओळखीचे एक बँकेत अधिकारी होते त्यांना आम्ही भेटलो. आम्हाला वाटलं हे काम काय सहज होईल, ते म्हणले नाही तुम्ही असं करा भाजीचं दुकान काढायचं असं एक प्रपोजल द्या त्याच्यासाठी आम्ही लोन सँक्शन करू. दुपारी 12 मी केंद्रामध्ये आलो, साधारण 1:30 स्वामीजी यायचे. स्वामीजी म्हणाले की काय झालं? मी म्हणलं असं असं झालं असं असं ते म्हणतात. ठीक आहे म्हणले आता घरी जा, मी आणि सरला तरी आम्ही थोड्या वेळात येतो. त्याप्रमाणे स्वामीजी आले. त्या कामासाठी लागणारी जी रक्कम होती 8,000 रुपये स्वामीजी बरोबर घेऊन आले, ती रक्कम दिली. म्हणले हे करून घे, मला 1.5 रुपये याप्रमाणे तू द्यायच. काही म्हणजे एका क्षणामध्ये त्यांनी तो विषय संपवला. पुढे ज्या वेळेला घराचं बांधकाम झालं त्यावेळेला आपले सद्भक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे सगळं ते काम होत. जवळपास 55,000 एस्टिमेट होत. स्वामीजींनी त्यावेळेला ती रक्कम कुठून काय व्यवस्था करणार वगैरे चौकशी केली. म्हणजे ठीक आहे काय विजयला सांगितलं काम सुरू कर, त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. ती रक्कम सगळी स्वामीजींनी त्यावेळेला दिली. म्हणले हे साधकांच्या पूजेतले पैसे आहेत. आईने आयुष्यभर कष्ट काढले त्याच्यासाठी हे देतोय. घराचं मंदिर झालं पाहिजे. त्या भावनेने म्हणले घरामध्ये राहा. त्याही वेळेला असंच महिना काही एक रक्कम जिथे ते सगळं पूर्ण येते संपूच नाही असं खरं तर वाटत होतं. पण स्वामी म्हणले असं करायचं नाही, ही रक्कम आता उरलेली. कारण मलाही ते गिल्टी फिलिंग होत की एवढी मोठी रक्कम. ते म्हणले व्यापारासाठी आम्ही कर्ज घेतो ते वेगळं, पण घरासाठी असं जर कर्ज घेतलं तर आयुष्यात कधी उठणार नाही. म्हणजे हे या पद्धतीने जी गोष्ट स्वामी माधवनाथांची होती तीच पुढे. साधारण 13 वर्षाचा काल आहे, 93 83 ते 96 96 साली स्वामीजींनी देह ठेवला. त्यानंतर 96 ते 2013 हा जो कालखंड आहे स्वामी मकरंदनाथ अशाच पद्धतीने जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावरती केवळ एकच गोष्ट की साधनेसाठी पूर्ण व्यवस्था कशी राहील या दृष्टीने स्वामीजींनी शेवटपर्यंत मी तिथे जसं स्वामींना जिमखाना प्रमुख पदासाठी विचारलं होतं तसं हॉस्टेल रेक्टर म्हणून जबाबदारी घ्यावी असं प्राचार्यांनी विचारलं. तर मी स्वामींना विचारलं की म्हणजे असं असं म्हणतायत ते म्हणले घ्यायची म्हणले तू जबाबदारी घे जरूर घे. तर त्यावेळेला आम्ही म्हणजे राहण्याच्या जागाही आमच्या अशा काही होत्या चिंजय तालमीचं घर तिथून आम्ही एक दोन वर्षाकरता दुधा मारुतीच्या शेजारच्या सोसायटीमध्ये दोन वर्ष राहायला गेलो. तिथून हॉस्टेल रेक्टर म्हणून कॉलेजमध्ये यायचं मधला रस्ता आणि पत्रा सोडला की मिलिंददादांचं घर मी त्या नेबरहूडमध्ये आम्ही कायम आणि माया अपार्टमेंट तिथून आणखीन जवळ होतो. तिथून प्राचार्य पदाची निवड झाली इथे आलो आता स्वामी इकडे म्हणजे त्या पेरिफेरीच्या बाहेर म्हणजे खड्याळ असला अख्खळ असला किंवा काय याला सांभाळणं आवश्यक आहे म्हणलं की त्या दोरी बांधून कसं त्या एवढ्या अंतरामध्येच त्यांनी ठेवलेलं आहे. मला खरोखरच त्याचा खूप आपल्याच भाग्याचा आपल्यालाच हेवा वाटावा असं आहे की इतकी आयडियल सिच्युएशन बरं ज्या परिस्थितीमध्ये आता हे सगळं होत असताना प्रत्येक ठिकाणी इतके काही क्रिटिकल प्रसंग आलेले आहेत. मी आता एवढ्या ज्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या आणि त्या सगळ्या घटना ज्या पद्धतीने सहज लिहिल्या त्याच्यातनं बाहेर पडलो ही काही सामान्य गोष्ट नव्हती. म्हणजे सद्गुरु संत किती टफ असतात याचं प्रत्यंतर आमच्या महाविद्यालयाच्या एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो. ज्या वेळेला स्वामी घरी आले ते पाचवा रविवारच प्रवचन संपल्यानंतर त्यावेळेला आमच्या महाविद्यालयातले एक प्राध्यापिका घरी आल्या होत्या. तर या आठवड्यामध्येच खूप काही प्रसंग महाविद्यालयामध्ये घडलेले होते. तिने स्वामींच्या कानावरती घातलं की असं असं घडतंय. त्यावेळेला नंतर स्वामीजी मला म्हणाले की अरे काय काय होतंय काय काय चाललंय तुमचं काय ठरतंय. त्यावेळेला मी सांगितली अशी अशी परिस्थिती आहे. स्वामीजी म्हणले काही ऍक्शन घेणं आवश्यक होतं संबंधित शिक्षकांच्या संबंधात. स्वामी म्हणले घ्यायची ऍक्शन घ्यायची जे काही योग्य आहे त्याच्यामध्ये कुठेही तडजोड करायची नाही. त्या पद्धतीने ती ऍक्शन झाली त्याच्या रिएक्शन पुढे खूप काळ येत गेल्या पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्या वाईपआउट झाल्या किंवा ज्या पद्धतीने ह्या सगळ्या संपल्या त्याचं कारण एकच होतं की मागे सद्गुरूंची एक शक्ती कार्यरत होती आणि एक सकारात्मक दृष्टिकोन जो स्वामी माधवनाथांनी सुरुवातीपासून ठेवलेला होता तोच स्वामी मकरंदनाथांनी पुढे चालू ठेवलेला. माया अपार्टमेंट मधल्या फ्लॅटची खरेदी झाली चॅरिटी कमिशनर पुढे ती बोली लागली 20,000 एस्टिमेट होतं ते होत होतो 33 लाखाचं 33 पर्यंत गेलं. पण एक स्वामींना म्हणलं होतं की हे असं ठरलं होतं की हे घ्यायचं आपण केंद्रातल्या साधकांनी घ्यायचं. त्याप्रमाणे ते पुढे जात जात गेलं. मग आपले केंद्रातले साधक सगळ्यांनी मिळून हा वरचा जो भाग होता तो सगळा त्यांनी एका क्षणामध्ये देऊन तो विषय संपूर्ण पूर्ण झाला आणि त्याची सगळी व्यवस्था होऊन गेली. म्हणजे याच्यासाठी मी काय करावं असं कधीच चिंता डोक्या मनामध्ये आली नाही किंवा एक जणू एक काही ठरलेलं आहे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडल्या. आज देखील थोडं मागे वळून पाहिलं तर एका एक प्रत्येक क्षणी काही ना काहीतरी घटना होत असते पण ती तिच्याकडे फेस द सिच्युएशन या पद्धतीने पाहून याच्यामधून काही योग्य मार्ग निघेल असा निश्चित एक विश्वास मनामध्ये आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भयकृत भयनाशन हा असं म्हणलेलं आहे. भय निर्माण करणाराही तोच आहे आणि भयनाश करणाराही तोच आहे. हा एक विश्वास मनामध्ये आहे. सद्गुरूंनी जे देणं दिलेलं आहे जे काही आपल्या हातामध्ये दिलेलं आहे इतकं अलौकिक आहे की ते बरोबर वागवण्यामध्ये त्या पद्धतीने साधना करण्यासाठीच हे जीवन आहे. खूप काही समोर खूप अनेक गोष्टी आहेत पण त्यातून नेमका मार्ग आपल्याला दिसतो आहे ते दाखवण्याचं काम सद्गुरूंच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ही जी वाटचाल आहे हा 30 वर्षाचा कालखंड बघता बघता संपलेला आहे आणि इथून पुढची वाटचाल काही एक होईल, पण हे केंद्र आणि आपला जो परिवार आहे वसुधैव कुटुंबकम असं जे म्हणलेलं आहे, या केंद्राच्या विश्वामध्ये आपण सर्व सुसनात होतो. स्वामीजी म्हणायचे की या केंद्राच्या विश्वामध्ये आभाळ फाटलेला आहे, पण आपण जे एकत्र आलेलो आहोत त्याच्यामधून इतक्या काही गोष्टी चांगल्या होत आहेत. कारण मनुष्य घडवण्याचं जे काम स्वामीजींनी हातात घेतलेलं होतं, तसं एक एक व्यक्ती घडवत, एक एक कुटुंब घडवत, आमच्या कुटुंबातलं एक वातावरण इतकं ते कुटुंब त्यांनी बांधून ठेवलेलं आहे की केंद्राशिवाय आता कोणाला इतर गोष्टींमध्ये खूप काही रस आहे असं होत नाही. त्याला कारण दिलेलं प्रेम, लावलेली साधनेची गोडी, श्रवणाची गोडी, कारण ही जी गोडी आहे ही असल्यामुळे हे सगळं शक्य आहे हे असं मला वाटतं. आज या निमित्ताने ही हा थोडासा आढावा घेण्याचा एक प्रयत्न केला. मला कल्पना आहे की या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या आणि जे काही स्वामीजींनी दिलं इतकं काही भरभरून दिलेलं आहे की त्याची ते नुसतं मांडायला गेलं तरी मला आता कल्पना येत नाही की किती गोष्टी आहेत, पण हे मांडण्याचा निश्चित प्रयत्न तो नुसत्या त्यात स्मरणामध्ये राहण्यात देखील आनंद आहे. तेव्हा पुन्हा काही निमित्ताने अशी संधी मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.
या गुरुस्तवनांमधून आपण स्वामीजींचं गुणवर्णन रूपवर्णन करत असतो. स्वामीजी आपले सद्गुरू या स्तवनांपासून अतिशय वेगळे असतात, अलिप्त असतात. वार्षीय विण सागरू जळे जैसा का नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो, अशा प्रकारच्या संतोषाला ते प्राप्त झालेले असतात. पण या स्तवनांचा साधकाला अतिशय उपयोग असतो. त्याचं अंतःकरण शुद्ध होतं, साधकाला साधनेची प्रेरणा मिळते. आपण आपल्या जीवनामध्ये स्वामीजींना केंद्रबिंदू मानून जितकं जास्तीत जास्त जगू तितकं आपल्या जीवनामध्ये अधिकाधिक समाधान प्रेम म्हणजे स्वामीजी अवतरतील. स्वामी स्वरूपानंदांच्या शब्दात स्वामीजींकडे या गुरुस्तवनांच्या माध्यमातून असं मागणी मागावंसं वाटतं की बोले न ते होवो तुझे ची स्तवन, चिंती न ते ध्यान होवो तुझे, देखे न ते होवो तुझे ची दर्शन, त्वद्गुण श्रवण ऐके न ते, हिंडे न ती होवो तुझ प्रदक्षिणा, करीन भोजना नैवेद्य तू, घडे जो व्यापार तिची तुझी पूजा, होवो केशव राजा स्वामी म्हणे, होवो केशव राजा स्वामी म्हणे. हरिओमतस. कार्यक्रमाच्या अखेरीस आपण स्वामी माधवनाथ व स्वामी मकरनाथांची आरती करूया. आपल्या सर्वांच्या वतीने सद्भक्त शरद कुलकर्णी व सौशुभांगीताई कुलकर्णी आरती करतील. त्यापूर्वी सौशुभांगीताई स्वामीजींचे औक्षण करतील. आपण सर्वजण विलासदाता बरोबर आरती म्हणूया.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्तीने पाई ठेवी तो माथा. आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळू तू ज्ञान देवी पारिसी अमृत गोवी जैसी जाणी व आगई जाणी व आगई अजान भक्ता आरती माधव नाथा ती माधव नाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी हम स्वरूप खुण स्वरूप खुण दावीसी आरता आरती माधव नाथा आरती माधव नाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा हे अखंड चांदणे अखंड चांद चकोर चित्ता आरती माधव नाथा आरती माधव नाथा दास भक्ति ने पाही भक्ति ने पाही तो माथा आरती माधव नाथा आरती माधव नाथ ओ वारो आरती स्वामी मकरंद नाथा स्वामी मकरंद नाथा वावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा वावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा ज्ञान देवीचा पवित्र रंगी रंगुनी परमार्था स्वामी तू रंगुनी परमार्था पंचसा प्रति प्रेमे स्वानंद रमता ओ वारो आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा सोहम हंसारूढ राउनी शांत विसी आरता स्वामी तू शांत विसी आरता ती खून दामिसी उन्मनी सुख भक्ता ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा भाव धरुणी या चातक जैसा शरण येई मेघा जैसा शरण येई मेघा रास मने मी अनन्य तैस काव पाव वेगा ओ वारु आरती स्वामी मकरंद नाथ स्वामी मकरंद नाथ भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा भावे नमुनी पद कमला वरी ठेवियला माथा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।